मित्रांनो नमस्कार. आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन. अशा राष्ट्रीय दिनी आपण आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल आपल्या मनात नेहमीच आदरभाव राखून असतो. पण या राष्ट्रध्वजाविषयी काही विशेष नियम, त्याचे विशेष शिष्टाचार भारतीय ध्वजसंहितेत सांगितलेले आहेत, याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम जाणून घेऊया राष्ट्रध्वजाविषयी. आपला राष्ट्रध्वज हा 3 रंगांच्या पट्ट्यांचा असून तो समान रुंदीच्या 3 आयताकृती पट्ट्या किंवा जोडपट्ट्या यांचा मिळून बनलेला असेल. सर्वात वरची पट्टी ही भारतीय केशरी रंगाची आहे, तर खालची पट्टी भारतीय हिरव्या रंगाची आहे. मधली पट्टी ही पांढऱ्या रंगाची आहे आणि तिच्या मध्यभागी समान अंतराच्या 24 आऱ्यांचे नेव्ही ब्ल्यू या रंगाचे अशोक चक्राचे चिन्ह आहे. अशोक चक्र हे विशेष करून स्क्रीन प्रिंट केलेले असते किंवा अन्य प्रकारे प्रिंट केलेले किंवा स्टेन्सिल केलेले अथवा योग्य रीतीने भरतकाम केलेले असते आणि ते ध्वजाच्या दोन्ही बाजूंनी पांढऱ्या पट्टीच्या मध्यभागी पूर्णतः दिसेल असे असते. भारताचा राष्ट्रध्वज हाताने कातलेल्या किंवा हाताने विणलेल्या लोकर किंवा सूत किंवा सिल्क किंवा खादी अशा कापडापासून बनवलेला असतो. राष्ट्रध्वज आयताकृती आकाराचा असावा आणि ध्वजाची लांबी आणि उंची यांचे प्रमाण 3:2 इतके असावे. ध्वज लावण्यासाठी त्याचा योग्य तो आकार निवडण्यात यावा. ज्या प्रसंगी शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार सरकारी इमारतींवरील ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येतो, त्या प्रसंगाखेरीज ध्वज इतर वेळेला अर्ध्यावर उतरवण्यात येणार नाही. खासगी अंत्यसंस्कारासह जे कोणतेही असेल अशा कोणत्याही स्वरूपातील आच्छादन म्हणून ध्वजाचा वापर करता येणार नाही. ध्वजाचा कोणत्याही प्रकारच्या पोशाखाचा अथवा गणवेशाचा भाग म्हणून वापर करता येणार नाही. ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरं लिहिता येणार नाहीत. ध्वजाचा कोणतेही वस्तू घेण्याचे, देण्याचे, बांधण्याचे किंवा वाहून नेण्याचे साधन म्हणून वापर करता येणार नाही. परंतु विशेष प्रसंगी आणि प्रजासत्ताक दिन तसेच स्वातंत्र्य दिन यासारख्या राष्ट्रीय दिनी तो साजरे करण्याचा एक भाग म्हणून ध्वज फडकवण्यापूर्वी ध्वजाच्या आतील भागात फुलांच्या पाकळ्या ठेवण्यास कोणतीही हरकत नाही. एखाद्या पुतळ्याचे अनावरण करण्यासारख्या प्रसंगी ध्वजाचा वापर करण्यात येईल तेव्हा तो सुस्पष्टपणे आणि वेगळा दिसेल अशा प्रकारे लावण्यात यावा आणि त्याचा पुतळा किंवा स्मारकाचे आवरण म्हणून वापर करता येणार नाही. ध्वजाचा जाणीवपूर्वक भूमीशी किंवा जमिनीशी स्पर्श होऊ देऊ नये किंवा तो पाण्यावरून फरफटत नेऊ नये. तसेच ध्वजाचा केशरी रंगाचा पट्टा खालच्या बाजूस येईल अशा प्रकारे जाणीवपूर्वक ध्वज लावता येणार नाही. जनतेतील कोणतीही व्यक्ती, खाजगी संघटना किंवा शैक्षणिक संस्था यांना राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा आणि सन्मान राखून सर्व प्रसंगाच्या आणि समारंभाच्या दिवशी किंवा अन्यथा ध्वजारोहण करता येईल, राष्ट्रध्वज लावता येईल. ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्यात येईल अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून आणि तो स्पष्टपणे दिसेल अशा रीतीने लावला पाहिजे. फाटलेल्या अथवा चुरगळलेल्या स्थितीत ध्वज लावण्यात येऊ नये. ध्वज अन्य कोणत्याही ध्वजासोबत किंवा ध्वजांसोबत एकावेळी एकाच काठीवर फडकवू नये. जेव्हा एखाद्या वक्त्याच्या व्यासपीठावर ध्वज लावायचा असेल तेव्हा वक्त्याचे तोंड श्रोत्यांकडे असताना त्याच्या उजव्या बाजूकडे ध्वज लावण्यात यावा किंवा वक्त्याच्या पाठीमागे लावताना तो भिंतीवर वक्त्याच्या पाठीमागे वरच्या बाजूला लावावा. ध्वजाचा तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे शोभेसाठी उपयोग करू नये. कागदापासून तयार केलेला ध्वज जनतेला महत्वपूर्ण अशा राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रमांच्या वेळी लावण्यात येईल. तथापि असे कागदी ध्वज अशा कार्यक्रमानंतर जमिनीवर टाकू नयेत किंवा फेकू नयेत. ध्वजाची प्रतिष्ठा राखून शक्यतोवर खाजगीरित्या त्याची विल्हेवाट करावी. ध्वज प्रत्यक्षपणे फडकवण्यापूर्वी संचलनाचा प्रमुख असलेला शाळेतील विद्यार्थ्यांचा नेता सलामी देईल. ध्वजाला सलामी दिल्यानंतर राष्ट्रगीत होईल. राष्ट्रगीत चालू असेपर्यंत संचलनातील विद्यार्थ्यांनी सावधान स्थितीत उभे राहावे. जेव्हा प्रतिज्ञा घ्यावयाची असेल अशा सर्व प्रसंगी राष्ट्रगीत झाल्यानंतर प्रतिज्ञा घ्यावी. कोणत्याही सरकारी इमारतींवर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत राष्ट्रध्वज लावण्यात येईल. तर मित्रांनो, राष्ट्रध्वजाचे जे शिष्टाचार आहेत त्यात आपण जाणून घेतले. तेव्हा ऐकत रहा 89.6 शिववाणी.